आता आपण जी शिक्षाष्टकम प्रार्थना म्हटली ते द्या मला, ही अतिशय सुंदर प्रार्थना आहे आणि ही स्वतः हे जे फोटो आहे ना, हा चैतन्य महाप्रभू, हे स्वतः कृष्ण आहेत. म्हणजे कृष्ण भगवंताने सत्ययुगामध्ये नरसिंह भगवानचा अवतार घेतला, तेच भगवंत त्रेतायुगामध्ये कोण म्हणून आले, प्रभू रामचंद्र. नंतर द्वापरमध्ये स्वतः पूर्ण पुरुषोत्तम कृष्णाने अवतार घेतला आणि तेच भगवंत कृष्ण कलियुगामध्ये चैतन्य महाप्रभू म्हणून जन्म घेतात. पण यांचं वैशिष्ट्य असं आहे की हे दर युगामध्ये येत नाहीत, चार युग बनून एक कल्प बनतं, है ना. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग या चार मिळून एक दिव्य युग म्हणतात किंवा एक कल्प म्हणतात. या चार तर एका कल्पात चार युग असतात. अशी हजार कल्प झाली, एक हजार कल्प म्हणजे हे चार चार जेव्हा एक हजार वेळा होतात तेव्हा हे एकदा येतात. प्रत्येक कलियुगात येत नाहीत. प्रत्येक सत्ययुगामध्ये नरसिंह म्हणून येणार, प्रत्येक तीर्थामध्ये रामचंद्र म्हणून येणार आणि प्रत्येक द्वापारमध्ये पूर्ण पुरुषोत्तम कृष्ण म्हणून येणार. परंतु प्रत्येक कलियुगामध्ये हे येतील याची खात्री नाही. 999 झाले की हजाराव्या चक्रामध्ये ते कलियुगात येणार, एवढे हे दुर्लभ आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे कृष्णसुद्धा प्रत्येक द्वापरयुगामध्ये येत नाहीत, ते पण 1000 झाल्यानंतर येतात. त्यामुळे बाकीच्या युगांची जी अवतारं आहेत ना, ती सगळे अवतार येत राहतात प्रत्येक युगामध्ये. परंतु श्रीकृष्ण 999 झाल्यानंतर 1000व्या द्वापरयुगामध्ये अवतार घेतात. आणि ज्या युगामध्ये द्वापरयुगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेतात त्याच्या पुढच्या कलियुगामध्ये हे येतात. म्हणजे ते स्वतः कृष्णच आहेत परंतु भक्त म्हणून येतात. कृष्णवर्णम तुसा कृष्णम सांगो पंगास्त्र पार्षदम, की ते प्रत्येक युगामध्ये इतर वेळी भगवंत म्हणून येतात पण तेच कृष्ण ह्या कलियुगामध्ये भक्त म्हणून येतात. म्हणून सर्व लोकांना ते भगवंत आहे म्हणून माहीत नाही. ज्यांनी हे शास्त्र वाचलंय त्यांनाच फक्त माहिती आहे. बंगालमध्ये वगैरे इतिहासच्या पुस्तकामध्ये लिहिलं आहे की चैतन्य महाप्रभू महान संत होते असं लिहिलंय. कारण त्यांना माहीत नाही की चैतन्य महाप्रभू स्वतः चैतन्य महाप्रभू ते लपवलं होतं की मी भगवंत आहे म्हणून. जेव्हा कधी त्याला ओळखायचे काय लोक ओळखायचे, अरे साधारण मनुष्य नाही भगवंत आहे, तर ते असे विष्णू 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 करायचे कानाला हात ठेवून, की नाही नाही असं म्हणणं बरोबर नाही, मी त्यांचा भक्त आहे, मी ते मला भगवंत म्हणणं हे बरोबर नाही. आणि काही गुप्त लोकांच्या मध्ये ते प्रकट करायचे की ते भगवंत आहेत म्हणून. तसे हे चैतन्य महाप्रभू भगवंताचे अतिशय दुर्लभ अवतार आहेत, अतिशय दुर्लभ अवतार आहेत. आणि त्यांनी असं का केलं, तर त्यांनी असं करायचं कारण म्हणजे राधाराणी आणि कृष्ण यांच्यावर जे प्रेम आहे एकमेकांचं, ते राधाराणीचं प्रेम जे आहे ते कळावं म्हणून त्यांनी हा अवतार घेतला. भक्तांचं भगवंतावर जे प्रेम आहे ते भगवंताला पण माहीत नसतं, ते किती प्रेम करतात माहिती आहे प्रेम आहे म्हणून, परंतु भक्तांना भगवंतावर प्रेम करताना काय अनुभव होतो ते फक्त भक्तांनाच माहीत असतं, है ना. एक बाई जी पत्नी बनते, कोणाची बायको बनते, तर बायको म्हणून जेव्हा ती संबंध नवरा बायकोचा होतो तेव्हा बायकोला आनंद काय होतो हे नवऱ्याला कसं कळणार, ते फक्त बायकोलाच माहीत असतं. तर तो आनंद काय आहे भक्तीचा तो समजून घेण्याकरता म्हणून स्वतः भगवंत भक्त बनून आले, त्यांचेच भक्त बनून आले. आणि भक्ती त्यांनी दाखवली कशी करायची ती, आणि ती भक्ती करताना जो त्यांनी अनुभव घेतला त्यांच्याकरता फार आवरणीय आनंद होता. तर ते चैतन्य महाप्रभू आहेत. त्यांनी या जगामध्ये 48 वर्ष काढली कलियुगामध्ये, हां म्हणजे 1486 पासून 1534 ह्या कालावधीमध्ये त्यांनी अवतार घेतला होता. कुठे घेतला होता अवतार? पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये एक गाव आहे, ते कलकत्त्याहून 120 किलोमीटर आतमध्ये आहे, अतिशय गावामध्ये गंगेच्या किनारी आहे. तिकडे गंगा नदीला अनेक फाटे फुटतात, पुन्हा भेटते पुन्हा फाटे फुटतात, असे भेटल्यामुळे आणि फाटे फुटल्यामुळे 9 बेटं तयार झाले आहेत. 9 बेटं त्याला काय म्हणतात? नवद्वीप. म्हणजे द्वीप म्हणजे जे चारही ठिकाणी पाणी असतं मध्ये जमीन असते त्याला द्वीप म्हणतात. असे 9 द्वीप त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ते सर्व पवित्र ठिकाण आहे. त्याचं नाव आहे नवद्वीप. त्या नवद्वीपच्या अंतरद्वीपामध्ये म्हणजे आतल्या द्वीपामध्ये चैतन्य महाप्रभू जन्म घेतला. त्याचं नाव आहे अंतरद्वीप. तसं आपल्या शरीराला सगळा आतला भाग कुठचा हृदयाचा भाग अतिशय गाभा, नवद्वीपचा गाभा जो आहे तो अंतरद्वीप आहे, त्याला मायापूर देखील म्हणतात. तर त्या मायापूरमध्ये यांनी जन्म घेतला आणि वयाची पहिली 24 वर्ष त्यांनी तिकडे काढली. त्यांनी त्यांचा संन्यास घेतला आणि संन्यास घेऊन 6 वर्ष भारतभर भ्रमण केलं. किती वर्ष झाली? 24 वर्ष संन्यासापर्यंत, नंतर संन्यास 6 वर्ष म्हणजे 30 वर्ष आणि 30 ते 48 18 वर्ष त्यांनी जगन्नाथपुरीमध्ये काढली. तर ती आदिलीला 24 वर्षाची, 6 वर्ष मध्यलीला आणि 18 वर्ष अंत्यलीला म्हणजे शेवटचा भाग, सुरुवातीचा भाग, मधला भाग आणि शेवटचा भाग असे 3 भाग केले त्यांच्या आयुष्याचे. तर यांनी भक्त बनून जेव्हा भगवंताची भक्ती केली, खास करून जगन्नाथाची भक्ती, त्यात त्यांचे जे काही अनुभव आले त्यांना आणि जे काही त्यांनी संबंध केले भक्तांशी, ते सर्व जे त्यांचं जीवनचरित्र आहे ते चैतन्य चरितामृत नावाच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. आणि तो ग्रंथ जो आहे तो छोट्याशा संक्षिप्त रूपात सुद्धा अवेलेबल आहे, आपल्या मंदिरात आहे मराठीमध्ये. हे फक्त एवढंच पुस्तक आहे, आय टोल्ड इन द मॉर्निंग टू यू ना, संक्षिप्त पुस्तक पण आहे आणि 17 खंडाचा ग्रंथ पण आहे. 17 खंड म्हणजे इतके इतके मोठे 17 पुस्तकं असं पण आहे, अवेलेबल आहे. आणि गोष्टी रूपामध्ये इतकं पुस्तक पण अवेलेबल आहे. जसं आपले प्रभुपाद आहेत ना, प्रभुपाद महाराज, त्यांचं चरित्र जे आहे ते 6 मोठ्या खंडातसुद्धा उपलब्ध आहे आणि छोट्या संक्षिप्त रूपातसुद्धा उपलब्ध आहे. त्याचं नाव आहे प्रभुपाद. आणि जे मोठं जे खंड आहे त्याचं नाव आहे प्रभुपाद लीलामृत असं नाव आहे त्याचं. त्यांचं जे चरितामृत आहे ते चैतन्य चरितामृत म्हणून प्रसिद्ध आहे. आणि कालच्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी ज्यांनी हे लिहिलं त्यांची पुण्यतिथी होती काल. तर चैतन्य चरितामृत जे आहे ते अतिशय सुंदर तो ग्रंथ आहे, ज्यामध्ये जे भक्त भगवंतावर प्रेम करतात त्यांनी एकमेकांशी कसं काय आयुष्य काढलं, संबंध त्यांचे कसे होते प्रेमाचे, तर सुंदर वर्णन दिलेलं आहे. म्हणजे राधाराणी जी आहे, कृष्णाची सखी जी आहे, तिचं जे प्रेम आहे भगवंतावरती, त्या प्रेमाचं जे काय प्रकटीकरण आहे इतरांच्या जीवनामध्ये ते त्या ग्रंथातून दिसतं. तर ह्या चैतन्य महाप्रभूंनी स्वतः खूप ग्रंथ लिहिले होते, खूप ग्रंथ लिहिले होते. आणि त्यांचा एक भक्त होता, त्यांनी पण ग्रंथ लिहिले होते. तर एकदा हे दोन्ही भक्त जे आहेत ना, म्हणजे चैतन्य महाप्रभू आणि तो भक्त, नदीमधनं बोटीतून निघाले होते. तर तेव्हा भगवंताची विचारपूस करत होते. मग त्याने भगवंताला आपले ग्रंथ दाखवले, भगवंता मी हे तुमच्या सेवेमध्ये लोकांच्या कल्याणाकरता हे ग्रंथ लिहिले आहेत. तर भगवंत म्हणा हे मी पण लिहिलेले आहेत. तर त्या भक्ताला खूप वाईट वाटलं, अरे भगवंता तुम्ही जर लिहिले असतील तर माझं पुस्तक कोण वाचणार, जेव्हा तुम्ही पुस्तक लिहाल तर जग वाचेल, तर माझं पुस्तक लिहिलं तर कोण वाचणार, विषय तोच आहे नाही का, जीवशास्त्र जीवशास्त्र, फिजिक्स आणि केमिस्ट्री मी पण लिहिलं तुम्ही पण लिहिलं आहे, त्यातला जो मोठा मनुष्य त्याचं पुस्तक वाचणार लोक, बाकीचं पुस्तक वाचणार ना. त्या क्षणी भगवंतानी आपण लिहिलेले जे ग्रंथ आहेत ते उचलले आणि नदीत फेकून दिले. आता तुझ्याशिवाय कोणाचाही ग्रंथ उपलब्ध नाही. जे भगवंताने आपली विरक्ती जी ना विरक्ती दाखवली, स्वतः लिहिलेले जे ग्रंथ होते ते भगवंताने उचलून नदीत फेकून दिले, आपल्या भक्ताचे ग्रंथ लोकांनी वाचावे म्हणून. आणि त्याच्यामुळे काय झालं, चैतन्य महाप्रभूंच्या द्वारे लिखित असं फक्त हे 8 श्लोक उरले, केवळ 8 श्लोक. याच्या व्यतिरिक्त चैतन्य महाप्रभूंनी लिहिलेलं काहीच अवेलेबल नाही आणि ते हे शिक्षाष्टकम आहे. आणि ते आपण आपल्या भक्तिवेदांत हॉस्पिटल मुंबई किंवा गंगा नर्सिंग होम पुणे आणि जितक्या आपल्या शाखा आहेत त्या सर्व ठिकाणी हेच गायलं जातं. आणि याचं वैशिष्ट्य काय आहे, ही प्रार्थना निवडायचं वैशिष्ट्य काय आहे, कारण ह्या प्रार्थनेमध्ये नवीन नवीन जो भक्त बनलेला आहे, नवीन नवीन आत्ता त्याला भक्तीची ओळख झालेली आहे आणि तो आत्ता काहीतरी जप करणं सुरू करतो आहे, आत्ता काही नियम पालन करणं सुरू करतो आहे, नवीन नवीन भक्त आहे तो एकदम. त्या नवीन भक्ताच्या स्थितीपासून अंतिम स्थिती जी आहे, परमोच्च स्थिती भक्ताची, सिद्ध स्थिती, त्या सगळ्यांचं वर्णन या 8 श्लोकात केलेलं आहे, स्टार्ट टू फिनिश, पहिलीपासून MBBSपर्यंत सगळ्या पायऱ्या त्यामध्ये आहेत. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ सगळ्या पायऱ्या तर या 8 श्लोकांमध्ये भक्तीचं सर्व रहस्य यात दडलेलं आहे. आपण जसं काय म्हणतो पाठांतर करतो देवाला फुल वातावरण निघून जातो, परंतु असं म्हटलेलं आहे चैतन्य चरितामृत हा जो ग्रंथ आहे ना त्यामध्ये हजारो श्लोक आहेत बंगालीमध्ये. त्याच्या शेवटच्या अंतलीलेच्या शेवटच्या अध्यायामध्ये काहीतरी 100-100 श्लोक आहेत. त्या चैतन्य चरितामृताच्या शेवटच्या अध्यायामध्ये ह्या शिक्षाष्टकाबद्दल गौरव वर्णन केलेलं आहे. आणि तुमचं भाग्य काय तुम्ही आता ऐकून नीट ऐकून घ्या, तुमचं भाग्य काय आहे ते त्यांनी म्हटलेलं आहे की रोज जी व्यक्ती हे चैतन्य शिक्षाष्टक मनापासून गाईल तो ह्या जीवनाच्या अंती कृष्ण भक्ती आणि प्रेम प्राप्त करून भगवंताच्या चरणाशी रुजू होईल असं वरदान दिलेलं आहे. स्वतः चैतन्य चरितामृत लिहिणारे जे लेखक आहेत ना कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांनी ह्या ग्रंथाच्या शेवटच्या अध्यायामध्ये या 8 श्लोकांचं गुणगान केलेलं आहे. अर्थ कळला तर अतिशय उत्कृष्ट आहे, आपल्याला बुद्धी आहे आपण ते समजून घ्यायला पाहिजे नाही का. पण जरी कोणी एकदमच बुद्धू असेल त्याला काय काहीच त्याला काहीच कळतच नाही आहे, अगदीच त्याचा बुद्ध्यांक फार कमी आहे. त्याने जरी नुसता पाठ करून हे रोज म्हटलं नुसताच म्हटलं एकदा दिवसातनं तरी त्या माणसाला या जीवनाच्या अंती कृष्णाची प्रेम भक्ती प्राप्त होऊन भगवंताचं धाम वैकुंठ प्राप्त होईल अशी याची महती आहे. तर त्याच्या त्या भक्ताची गती कशी होईल ज्याला हे कळलेलं पण आहे अर्थ पण कळलेला आहे आणि जीवनात पण त्यांनी उतरवलेलं आहे त्याची गती किती उच्च होईल है ना. एक गाडी आपलं ट्रेन तेव्हा सेकंड क्लासचा डबा असतो आणि एक फर्स्ट क्लासचा असतो, मग एक AC असतो मग थर्ड AC आणि सेकंड AC आणि फर्स्ट AC गाडी सगळ्यात असतात. दो बोगी बोगी अनरिझर्व्ह त्यात पण लोक असतात, पण काही लोक बाहेर लटकत असतात एका हाताने एका पायावरती आणि काही लोक एका मोठ्या बिस्तरमध्ये AC एकटाच बसलेला असतो मनुष्य आहे ना. सगळेच लोक चालले गाडीत ना, परंतु एक मनुष्य एअर कंडिशनमध्ये एकाच मोठ्या खोलीमध्ये एकटाच बसलेला असतो आणि एका ठिकाणी एका बोगीमध्ये 150 माणसं गचागच भरलेले असतात, त्यातली काही माणसं खिडकीतामध्ये लटकत असतात. फरक आहे ना प्रवासामध्ये. तसं जो नुसताच वाचेल नुसताच म्हणेल तो पण त्या ट्रेनमध्ये असेल, परंतु जो हे समजून घेईल अर्थासकट आणि आपल्या जीवनामध्ये उतरवेल आणि खरा खरा भक्त इकडेच बनेल तो जेव्हा जीवनाच्या अंतामध्ये पोचेल तर तो त्या फर्स्ट क्लासच्या AC प्रवासाप्रमाणे असणार, म्हणजे एकदमच उत्कृष्ट पद्धतीने सर्वोच्च पद्धतीने. म्हणून आपल्याला थोडक्यामध्ये का होईना याचा अर्थ समजणं फार आवश्यक आहे. सुरुवातीला काय म्हणतायत की भगवंताचं नाव किती महान आहे, जे तो दर्पण मार्जनम, जे नाव घेतल्याने हृदयाचा आरसा स्वच्छ होतो, हृदयाच्या आरशावरती अनेक जन्मजन्मांतरीची पापं आणि इच्छा आणि विकार आणि दोष ती पुट आहेत ना, म्हणजे याची थर थर जमलेले ते तर त्या आरशामध्ये दिसत नाही. ज्या आरशामध्ये खूप धूळ जमले होते आपण दिसतो का त्यामध्ये, तो आरसा जेव्हा आपण पुसणार ओल्या फडक्याने तो जेव्हा चमकणार तेव्हा तुम्ही काय आहे ते त्यात दिसणार, काळे का गोरे का सुंदर का कुरूप त्यात माहीत पडणार, पण जोपर्यंत ती थर असतो ना थर कसं माहीत पडणार. तर भगवंत म्हणतात की चेतो दर्पण मार्जनम, हृदयाचा दर्पण जो आहे तो देवाच्या नावाने स्वच्छ होतो. या जगात जेवढे दुःख आहेत भवमहा दावाग्नी निर्वापणम, ती दुःख जी आहेत ती अग्निप्रमाणे आहेत सगळ्यांना जाळता येत ती, तो अग्नी पण शांत होतो या नामसंकीर्तनाने. विद्या वधू म्हटलेलं आहे, म्हणजे एका नवरीसारखं हे ज्ञान आहे, सुंदर आकर्षक मनमोहक मनाला आनंद देणारं है ना. आपण ज्या सुंदर कोणी नवरी बघतो तर आपल्याला बरं वाटतं ना, छान वेशभूषा घेतलेली, केसांचा श्रृंगार केलेला, चांगलं वस्त्र घातलेलं, फुलं मळलेलं, त्यामध्ये कितीही बारीक बाई जर कुरूप असेल तरी पण ते छान दिसते त्या श्रृंगारामुळे. तसं हे ज्ञान आहे देवाचं नावाचं अतिशय आकर्षक आहे. हां आणि काय म्हटलेलं आहे, आनंदाम बुद्धिवर्धनम, बुद्धी म्हणजे अंबुधी म्हणजे काय समुद्र, आनंदाम बुद्धी म्हणजे आनंदाचा समुद्र आणि वर्धन म्हणजे वाढणे वृद्धी होणे. जो मनुष्य हे नाम घेतो त्यांचं काय म्हणणं आहे की त्याच्या आनंदाच्या सागरामध्ये नेहमी वृद्धी होत राहणार, म्हणजे याचा अर्थ पहिला आनंद सागर निर्माण होणार त्याच्यात वृद्धी कशी होणार नाही का, लहान मुलं असलं आपल्याकडे तर ते मोठं होणार, तर मुलं त्यांचं मोठं कोण होणार? तसं नाम संकीर्तनाचा आधार घेतल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये दुःखाच्या ठिकाणी आनंद निर्माण होतो, आणि तो आनंद केवळ निर्माण होत नाही, सागर निर्माण होतो, सागर आनंदाचा, म्हणजे अथाह सागर, दुःखाला कुठे जागाच नाही. आणि दररोज जो नाम घेतो त्याच्या आयुष्याच्या आनंदाच्या सागरामध्ये कायमची वृद्धी होत राहणार, सारख्या लाटा मोठ्या मोठ्या येत राहणार, लहरी उठत राहणार, पूर्ण अमृत स्वादनम. आपण सर्व लोक सुखाकरता मेहनत करत असतो, है ना, दुःख यावी म्हणून मेहनत करतो का 8 तास रोज? ते ना ते स्नॅपडील, आपण एखादं काय बुक करतो ना, ते म्हणतात तुमचं पार्सल ऑन द वे आहे, आणि आल्यानंतर प्लीज ओपन द बॉक्स ऑफ हॅपीनेस. डेड यू ओपन द बॉक्स ऑफ हॅपीनेस असं म्हणतात ते. तर प्रत्येक मनुष्य असा कुठचं तरी अद्भुत आनंद प्राप्त करण्याकरता असुसलेला असतो, ईगर उत्सुक असतो. ते काय म्हणतात की हे केवळ आनंद नाही आहे, हे पूर्ण अमृत आहे, अतिशय स्वादिष्ट, अतिशय आनंददायी. तर नाम संकीर्तनामध्ये भाग घेणारा जो मनुष्य आहे, जो जप करतो किंवा कीर्तनात भाग घेतो, आता आपण कीर्तन केलं, याने केलं, मी केलं, जो मनुष्य मनापासून ह्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये नामकीर्तनामध्ये भाग घेतो, त्याला पूर्ण अमृताचा स्वाद प्राप्त होतो. पूर्ण अमृत आस्वादनम असं म्हटलेलं आहे. आणि अमृत कोणाकडे असतं? फक्त देवतांकडे असतं. आणि असं म्हटलेलं आहे की ते अमृत देवतांकडे जे असतं ते एक प्रकारचं अमृत असतं, पण नामअमृत जे आहे हे त्या देवतांच्या अमृतापेक्षाही अनंतपटीने श्रेष्ठ आहे. परंतु मधाची बाटली बंद असते, पॅक असते, तिला बाहेरून चाटलं की ते गोड लागतं का आपल्याला? लागतं का ते गोड? कधी लागतं? ती बाटली उघडायला लागेल तुम्हाला, 4 वेळा फिरवायला लागेल ती, मग त्यातून चमचा घालून असंच आपण जेव्हा जिभेवर ठेवू तेव्हा त्या बाटलीत काय आहे महानता ते आपल्याला कळेल. आता बाटली समोर ठेवली तर 1 तास प्रवचन दिलं, हे बाटली किती महान आहे, याच्यामध्ये किती मोठा मकरंद भरलेला आहे, तो फक्त गुलाबांच्या पाकळ्यावरूनच त्या मधमाशीने गोळा केलेला आहे, त्या गुलाबांच्या बागेतच ती मधमाशी फिरलेली आहे, आणि हे गुलाब जे आहे ते गावठी गुलाब आहे, सुगंधी गुलाब आहे, त्याच्यातला तो मकरंद गोळा केला आहे, असं मी 1 तास प्रवचन दिलं. तुम्ही काय म्हणणार? अहो खायला तर द्या, किती बोलणार तुम्ही? ते प्रवचन देणं म्हणजे ते मधाची बाटली बाहेरून चाटण्यासारखी आहे, आणि बाहेर तुमच्या समोर ठेवून वर्णन करण्यासारखं आहे. आणि नाम घेणं म्हणजे काय वर्णन करण्याची गरज नाही, बस सुरुवातीला बाटली दिली, म्हटले मधाची बाटली आहे, उडा आणि खायला लागा, ज्याला पटलं उले लगेच खायला लागेल, त्याला सांगायची गरज लागत नाही की मध किती गोड आहे. मग ते कोण विचारलं की तो बेसन दाडूची गोष्ट जास्त गोड आहे का कमी गोड आहे? तुम्ही काय सांगाल? आंब्याहून जास्त गोड आहे का कमी गोड आहे? ते म्हणणं काय सांगणार तुम्हाला मी? अहो आंब्याची गोडी वेगळी, मधाची वेगळी, लाडवाची वेगळी आणि बासुंदीची वेगळी, ते कामाला कसं कळणार? एकच उपाय आहे, खाऊन बघा. नाही का सिम्पल? नाही का? नाही, पण तरी पण सांगा ना तुम्ही आम्हाला, खायच्या जरा कळू द्या की आंब्याची गोडी म्हणजे कशी असते आणि ती मधाची कशी असते. अहो काय सांगणार अहो तुम्हाला, कसं सांगणार? दोन्ही वस्तू गोडच आहेत. तर दोन बायका खूप सुंदर आहेत, दोन बायका, तर ते काय बघितल्याशिवाय कसं कळणार की हिची सौंदर्य कसं आहे, ते सौंदर्य कसं आहे? नाही, खूप दोन्ही खूप सुंदर आहेत, अहो पण तरी पण सांगा ना फरक काय त्यामध्ये. तर ह्या गोष्टी अनुभवायच्या असतात. तसं नामस्मरणावरती कितीही कथा केली आपण तरी काय विडी काय ते अमुक तमुक फुंकिले सोनारे, काय नळी फुंकिली सोनारे, इकडून तिकडून गेले वारे, काय फायदा त्याचा? जोपर्यंत नामस्मरण स्वतः करत नाही तोपर्यंत त्याचा लाभ कसा मिळणार? त्यामुळे लिहिलंय खरं ते पूर्ण अमृत आस्वादनम, पण ते कळणार कधी नाम घेतल्याशिवाय? हां, आणि सर्वात मस् स्नपनम परम विजयते श्रीकृष्ण संकीर्तनम. स्नपनम म्हणजे आंघोळ. आपण करतो आंघोळ पाण्याने करतो, गरम किंवा थंड, हे अमृत स्नान आहे. कल्पना करू शकतो आपण अमृताचा आनंद, अमृताची आंघोळ करायची म्हणजे किती किती भाग्याची गोष्ट आहे. थोडाफार अनुभव दिवाळीमध्ये आपला येणार, थोडासा उठणं बिटणं लावून तेल बिल लावून सकाळी सकाळी मस्त मालिश करून सुगंधी तेल लावून मग गरम पाण्याने आंघोळ करून थोडं वाटतं वाह काहीतरी विशेष आनंद आहे. अभ्यंग स्नान असं म्हणतो आपण वर्षातून एकदा, पण हे कसं नामस्मरणाचं? रोज. दररोज नित्य दिन कधी खंड नाही जेव्हा नाम घेईल तेव्हा हा आनंद अनुभव होणार असं महाप्रभू सांगतायत भगवंत. आणि पुढे खूप वर्णन आहे ते म्हणजे नाम जे आहे माझं तेवढं महान नाम आहे की त्यामध्ये एकच नाम नाही माझं अनंत नाव आहेत. कोणी गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या कोणी राम म्हणा कोणी कृष्ण म्हणा आवडेल ते घ्या. माझे अनंत नाव आहेत नामनाम अकारी बहुदा निज सर्व शक्ती अनंत शक्ती यात भरलेला आहे मी स्वतः मीच नाम आहे मी आणि नामात अंतर नाही आहे. आणि काय नियम पण नाही आहे का मुलींनी करायचं मुलांनी करायचं का तरुणांनी करायचं का म्हाताऱ्यांनी करायचं आपण काय म्हणतो अहो तरुणपणी खा असा खेळायचा वेळ आहे मजा करायचा समय आहे तो हे नाम बी म्हातारपणी घ्यायचं केस बी पिकले ना पाय बी दुखायला लागले की मग नाम घ्यायचं असं आपलं समजूत असते. पण भगवंत म्हणतात लहान बाळ तरुण मनुष्य मध्यमवर्गीय मनुष्य गृहस्थ ब्रह्मचारी अविवाहित विवाहित म्हातारा मनुष्य अगदी म्हातारा मनुष्य कुठच्याही वयात नाम घेऊ शकतो त्याला काय कडक नियम नाही आहे. कोण ब्राह्मण पाहिजे असं पण नाही कुठच्याही जातीच्या कुठच्याही गावातला कुठच्याही देशाचा कुठच्याही रंगाचा मनुष्य नाम घेऊ शकतो पण घ्या. आणि लास्टला काय म्हणतात दुर्दैवम ईदृशमिहा जनी न अनुराग हा एवढं असून सुद्धा आम्हाला त्या नामात रुची नाही आहे आमची रुची वेगळ्याच विषयामध्ये असं भगवंत म्हणतायत. मी म्हणत नाही आहे दुर्दैवम ईदृशमिहा जनी न अनुराग हा इतकं असून देखील सामान्य माणसांना जनांना याच्यामध्ये प्रेम नाही आहे अनुराग नाही आहे इतकं हे महान नाम आपल्याला मिळालेलं आहे योग्यता नसताना पण मिळालेलं आहे असं भगवंत म्हणतात. नंतर म्हणतात की हे नाम जे आहे ते निरंतर घेत राहायला पाहिजे दिवसभर घेत राहायला पाहिजे उठता बसता खाता पिता झोपता हे नामस्मरण करत राहायला पाहिजे. हां असे फार सुंदर सुंदर श्लोक आहेत. आणि लास्ट श्लोक जो आहे शेवटची अवस्था ही कशी अवस्था आहे एकदम सुरुवातीची नवीन 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 ओळखत ना नवीन नवीन लग्न नवीन नवीन घर नवीन नवीन बाळ. पण जे अनुभवी मनुष्य आहे याच्यामध्ये मुरलेला मनुष्य त्याचं काय म्हणणं आहे त्याचं असं म्हणणं आहे आश्लिष्य वा पादरताम पिनष्टुमाम. तो काय म्हणतो भगवंता काय वाटेल ते करा तुमच्या इच्छेप्रमाणे माझ्या आयुष्यामध्ये संकोच करू नका. तुम्हाला काय वाटतं माझ्याकरता काय योग्य आहे ते तुम्ही करा. ते दुःखदायक असेल क्लेशदायक असेल कसोटीप्रमाणे असेल हां फारसं सुखदायक नसेल आवडतं नसेल नावडतं असेल मला तरी पण माझ्याकरता काय योग्य आहे ते तुम्ही करा संकोच करू नका. मी तुमचाच आहे मी काही बोलणार नाही मला तुम्ही पिनस टू माम चिडून टाका साक्षात चिडून टाका तुम्ही मला किंवा मला तुम्ही आलिंगन द्या आपल्याला आपलंसं करा प्रेमाने जवळ घ्या किंवा दूर लोटा किंवा मला तुम्ही चिडून टाका. तुम्ही वाटतील ते करायला समर्थ आहात माझी परमिशन आहे फुल ब्लँकेट हां कोऱ्या कागदावर सही केली आहे मी जर काय पण लिहा काय करायचं ते मला मंजूर आहे कारण मी तुमचा नित्य दास आहे. हां मत्प्राणनाथस्तु स एव नापरहा म्हणजे मत्प्राण माझा जो प्राण जो आहे ना त्याचा तुम्ही नाथ आहात. आणि आज आणि सकाळी ना संध्याकाळी नाही असं नाही 8 hours नाथ नाही हां किंवा दिवसाच फक्त नाथ रात्री मी माझा नाथ दिवसा तुम्ही माझे नाथ नवरा मग बायको नवरा मिळेल की माझे पती तुम्ही फक्त 8 तास हा बाबा बाकी 16 तास मी फ्री आहे 9 ते 5 मी तुमची पत्नी आहे बाकी मला बोलायचं नाही काही असं असतं का लग्न केलं की 24/7 आयुष्यभर मरेपर्यंत पती पत्नी तसं हे भक्त म्हणतात भगवंताला की तुमचा मी दास आहे 24/7 आठवडाभर महिनाभर वर्षभर आयुष्यभर आणि तुम्ही माझे नाथ आहात म्हणजे काय आहे तुम्ही स्वामी आहात माझे मला काय करायचं तुम्ही ठरवायचं मला काय योग्य आहे ते मला विचारायची गरज पण नाही तुमच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे आम्हाला भरोसा तुम्ही तुमच्यावर आमचा पूर्ण भरोसा आहे जीवन तुमच्यावरच चाललेलं आहे त्यामुळे तुम्ही काय कराल ते आम्हाला मान्य हे भक्ताची शेवटची स्थिती आहे. आपण कसं म्हणतो का तुम्ही मला त्रास दिलात का माझ्याच मलाच का कॅन्सर मलाच का होतो आहे दाऊदला का होत नाही तो एवढं पाप करतो एवढं बॉम्ब्लास्ट करतो त्याला कॅन्सर का होत नाही तो गरीब का नाही मी गरीब का अरे त्या भिकाऱ्याला 10 मुलं मला 1 पण मुलगा होत नाही हे आपली मनोवृत्ती असते ना का असा प्रश्न विचारायची. पण ही स्थिती कशी आहे का नावाचा प्रश्न त्यात नाही जे होईल ते हरिकृष्णा थँक्यू व्हेरी मच असं हे उत्तम उत्तम शिक्षाष्टक आहे. शिक्षा अष्टक म्हणजे 8 श्लोक आहे त्यामध्ये म्हणून ते अष्टक म्हटलेलं आहे. आणि शिक्षा म्हणजे उपदेश यामध्ये आपल्याकरता सर्वोच्च उपदेश अतिशय सोप्या भाषेमध्ये सुलभ भाषेमध्ये एका ठिकाणी दिलेले आहेत, एकाच ठिकाणी. असं नाही बाकी पहिले दोन विषय एका ग्रंथामध्ये, मग बाकी दोन विषय दुसऱ्या ग्रंथामध्ये, आणि लास्टच्या एकदम शेवटच्या ग्रंथामध्ये. तिथे कधी पोचणार माहीत नाही आपल्याला, असं नाही. एकाच ठिकाणी रोज 3 मिनिटाच्या गायनामध्ये हे आपण पूर्ण गाऊ शकतो, आणि इच्छा असेल तर दरवेळी एका श्लोकावरती एक तास प्रवचन करू शकतो. आपल्याला कळण्याकरता की काय म्हणायचं काय बघून त्याला. आमच्या हॉस्पिटलमध्ये हे जे श्लोक आहेत ना, हे 8 श्लोक दररोज आम्ही गेले 20 वर्ष गातो आहे, 20 इयर्स. आणि त्यातले पहिले 5 वर्ष फक्त ह्या श्लोकावरती रोज 1-10 मिनटं बोलायचो आम्ही. आणि 5 वर्ष म्हणजे किती झाले, 8 दिवसामध्ये एकदा होणार पूर्ण ना ते. म्हणजे एकावरती आज बोललं, उद्या दुसऱ्यावरती बोललं, तर 8 दिवसामध्ये 1 चक्र पूर्ण होणार. असे 5 वर्षामध्ये किती चक्र पूर्ण झाले असतील, तरीही याच्यावरचं कुठच्याही गोष्ट रिपीट नाही केली गेली कधी याच्या तात्पर्यामध्ये आणि अर्थामध्ये. एवढा अर्थ समज भरलेला आहे यांच्यावरती, तात्पर्य म्हणून अनेक पुस्तकं लिहिली गेली आहेत. एकेका श्लोकावरच्या एकेका शब्दावरती व्याख्या करायची केली आहे. एकेका शब्द नववधू म्हणजे काय, कैरव चंद्रिका म्हणजे काय, विद्यावधू म्हणजे काय, स्नपनम म्हणजे काय, परमविजयते म्हणजे काय, अशा प्रत्येक ज्याची व्याख्या केलेली आहे. एवढं मानशास्त्र आहे. आणि गौरव काय आहे आपल्याकरता, चैतन्य चरितामृत म्हटलेलं आहे, रोज वाचणारा मनुष्य, गाणारा मनुष्य भगवंताला प्राप्त होणार निश्चित प्रकारे. एवढं महान चैतन्य शिक्षाष्टकम आहे, अतिशय उत्कृष्ट. म्हणून आम्ही जेव्हा हॉस्पिटल उघडलं त्यावेळेला हेच निवडलं, एकदम सर्वांच्या मते एकच मत, एकमताने निवड आली की आपण हेच गायचं. याच्या इतकं म्हणजे विश्वव्यापी प्रार्थना कुठची नाही आहे. हीच प्रार्थना तुम्ही कृष्णांना पण देऊ शकता, ख्रिश्चन लोकांना पण, कारण फक्त नामाचा गौरव याच्यामध्ये दिलेला आहे. यात काय हिंदू आणि मुसलमानांचा काय वेगळा वेगळं का नाही आहे. नाम गौरव, आणि नाम जे आहे ना भगवंताचं, ते आपल्या धर्मात पण गौरव केलेलं आहे. मुसलमानमध्ये काय लिहिलेलं आहे, अल्लाह का नाम लो. शीख लोक काय म्हणतात, हरी का नाम लो. बायबलमध्ये काय म्हटलं आहे, हॅलोड बी दाय नेम हू आर्ट इन द हेवन, म्हणजे जे भगवंत धामामध्ये बसले त्यांचं नाव घ्या. सर्व धर्मामध्ये एकही आहे या विषयावरती की नामस्मरण हेच देवाच्या धामाची प्राप्ती, देवाची प्राप्ती आणि त्यांचं धाम जे आहे वैकुंठ आहे त्याची प्राप्तीचं एकच रहस्य आहे, ते म्हणजे नाम. ह्यात विवाद नाही कोणाचा. बाकी तुमचा उपवास रमजानचा, आमचा उपवास एकादशीचा, तेवढे फरक आहेत आपल्याकडे. परंतु कॉमन प्लॅटफॉर्म काय आहे, नाम. नाम देणं जरुरी आहे भगवान का, तर त्या नामाचा गौरव ह्यामध्ये केलेला आहे म्हणून ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. हा मग तुम्ही गावाकडचे असा शिकलेले नसा, किंवा खूप शिकलेले असा, किंवा शहराकडचे फार मोठे असा, काही असा, तांत्रिक असा नसा, पण प्रत्येकाला हे नाम आवश्यक आहे. आपण कितीही बुद्धिमान असलो तरी नामस्मरण करण्याची बुद्धी जी आहे ती सर्वश्रेष्ठ बुद्धी. बाकी आपल्याला डॉक्टरी आणि तकनिकी ज्ञान आणि अंतराळ ज्ञान आणि कॉम्प्युटर ज्ञान, भरपूर आपल्याला इंटरनेट ज्ञान असू शकतं, परंतु त्यातलं कुठचंही ज्ञान आपल्याला भगवंतापाशी पोचू शकत नाही. एकच शिडी आहे नामाची, ती भगवंतापर्यंत पोचते. बाकी सगळ्या शिड्या तोकड्या असतात, त्यामध्येच संपतात कुठेतरी. वरती पोचवत नाही, मध्येच कुठेतरी लास्ट स्टॉप येतो. ही शिडी जी आहे नामाची, ही तुम्हाला देवाच्या पायाशी पोचवणार. आणि देवाचे पाय म्हणजे अभयस्थान आहे, ज्या ठिकाणी मृत्यू नाही, ज्या ठिकाणी दुःख नाही, म्हातारपण नाही, आजार नाही, कष्ट नाही, पीडा नाही, वेदना नाहीत, असं अभयस्थान जे आहे ते भगवंताचे चरणकमल आहे. त्याची प्राप्ती याच्याने होऊ शकतं. जे चरण भोजीला शिवत्व प्राप्त केलं, म्हणजे कसं, शंकर शंकर कसे झाले, या चरणांची भक्ती प्राप्त करून. लक्ष्मी लक्ष्मी कशी बनली, या चरणांची सेवा करून. नारद मुनी असे महान संत कसे बनले, ह्या चरणांची भक्ती करून. एखोना बुजीनो प्रभू तो मारा चरणे, अशोक भयामृत पूर्ण सर्व खाण. हे चरण कमल जे आहेत ते अशोक आहेत, म्हणजे तिकडे शोक नाही. अभय आहेत म्हणजे तिकडे भय नाही. आणि अमृत आहेत, अमृताची खाण आहे, खाण. त्या चरणांची प्राप्ती ह्या नामस्मरणामुळे खूप सोप्या पद्धतीने प्राप्त होऊ शकते, आसानीसे, बहुत आसानीसे. असं हे शिक्षाष्टकम तुमच्याकरता प्रस्तुत आहे. त्यामुळे ते मशीनप्रमाणे रोज गाऊ नका, वाटल्यास तुमची इच्छा असेल तर मी जेव्हा येईन तेव्हा तेव्हा प्रत्येक श्लोकावरती मी सांगत जाईन तुम्हाला. परंतु हे अतिशय उत्कृष्ट हे श्लोक आहेत आणि फार इंटरेस्टिंग आहे. असं नाही की अरे काय कंटाळवाणं आहे, प्रत्येक श्लोकामध्ये एवढं ज्ञान भरलेलं आहे. एक एक श्लोकामध्ये नुसतं खसाखस ज्ञान भरलेलं आहे. तर असं हे शिक्षाष्टक जे आहे ते आपल्या भाग्याने गेली 20 वर्ष आपण ते म्हणत आलेलो आहोत. गंगा नर्सिंगमध्ये आता काही महिने म्हणत आहोत. तर ते फार बोरिंग होऊ शकतं आपल्याला, आपण जर त्यामध्ये मन नाही लावलं तर ते बोरिंग होऊन जाणार. आपल्या कामात आपण मन नाही लावलं तर काम पण एक बोजा बनतो. काय रे बाबा, सकाळी 9 वाजता यायचं, 5 पर्यंत आवडत नाही मला करायला, पण ते करावं लागतं मला. असं करण्यापेक्षा त्या कामात जर मन लावलं तर ते कामच तुम्हाला आनंद देऊ शकतं. तसं ही प्रार्थना म्हणायचीच आपल्याला, पण कोणतरी म्हणेल काय बोरिंग आहे 3 मिनटं तर काय म्हणायचं, मला कंटाळा येतो बाबा असं म्हणेल कोणी. आणि कोण मन लावून जर समजून घेऊन म्हणेल ना, त्याला अतिशय दिव्य लाभ होईल. म्हणजे आम्ही जेव्हा हीच प्रार्थना मनामध्ये अर्थ आम्हाला कळतो आहे तसं अर्थ मनात ठेवून जेव्हा गातो ना, तेव्हा अतिशय सुंदर भावना निर्माण होते. नाही आता मी समजा एखादं कन्नड गाणं म्हटलं, कन्नड गाणं आमच्या गावचं समजा, तुम्हाला काय कळणार आहे? पण जर कन्नड कोणी म्हणशील तर असेल आणि मी तर प्रेम गीत गायलं तर त्या बाईला बरोबर कळणार की काय म्हणतात ते. हां आम्ही तो वाक्य भालोबाशी, तुम्हाला काय कळणार? पण कोणी बांगला व्यक्ती असेल तर लगेचला कळणार की आम्ही तुम्हाला बालाभाषा म्हणजे आय लव यू. ते बरोबर त्याला कळणार, बरोबर ते बरोबर लाजणार ते वाणा ऐकल्याबरोबर. तसं ही भाषा संस्कृत आहे, ही लव सॉंगच आहे, एक प्रेमगीतच आहे. देवाच्या बद्दल तर प्रेमगीत आहे, पण ते संस्कृत आहे, आपल्याला कळत नाही. आपण असं म्हणतो आणि जातो घरी निघून. पण हे जर कळू लागलं आपल्याला आणि त्याचा अर्थ आपल्याला जर कळू लागला आणि त्या अर्थासकट आपण जर गायलं, त्यामध्ये परम आनंद आहे, अतिशय आनंद आहे, परम आनंद आहे. आपण जे म्हणतो ना, आश्लिष्य वा पादरथाम पिनष्टु माम, हे देवा तुम्हाला चेडून टाक, तुम्हाला आलिंगन दे, मला जवळ घे किंवा दूर लुटून दे, हरकत नाही. त्याचं एक हिंदी पण वर्षन आहे, पास बुलाओ दूर भगाओ, असं पण ते वर्षन आहे हिंदीमध्ये. मैं तो सब विधि शरण तिहारी आयो आ जाओ गिरीधारी, म्हणजे तेच आश्लिष्य वा पादरताम पे नष्ट माम, मला जवळ घ्या किंवा दूर लोटा, मी तुमचीच आहे, कसंही करा तुम्ही, मी कधीच मला सोडणार नाही. तुमचे पाय मी सोडणार नाही आणि तुम्ही माझे नाथ नेहमीच राहणार, असं हे गीत आहे. हां एवढं बोलून आपण हे विषय संपूया आणि